मत्तय अध्याय 6.
मनुष्यांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. यास्तव तू धर्म करतोस तेव्हा मनुष्यांनी आपली कीर्ती वर्णावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे करणा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की त्यास आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. तू तर धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. तसेच तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका, कारण मनुष्यांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभं राहून प्रार्थना करणं त्यास आवडतं. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यास वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हास जे काही अवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करिता तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हास क्षमा करील. परंतु जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करीत नाही तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही उपास करिता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लान मुख होऊ नका, कारण आपणास उपास आहे असे मनुष्यास दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, यासाठी की तू उपास करीतोस हे मनुष्यास दिसावे म्हणून नव्हे तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तिथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणाकरता संपत्ती साठवा, तिथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जिथे तुमची संपत्ती आहे तिथे तुमचे चित्तही असणार. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझं संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवढा कोणाच्याने दोन धन्यांची चाकरी करवत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेन वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुमच्याने देवाची आणि धनाची ही सेवा करवत नाही. यास्तव मी तुम्हास सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही? आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरित नाहीत, कापित नाहीत व कोठारात साठवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हातील कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का काळजी करिता? रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हाला सांगतो की शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारीखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो अल्पविश्वासी, तो विशेषे करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.